एका पिंपळाच्या झाडावर एक भूत राहायचं. आहा, घाबरायचं कारण नाही. हे भूत घाबरवणारं नव्हतं, उलट लोकांना मदत करणारं होतं. त्याला चांगली हातभर दाढी होती. एका माणसाला मदत केली की भूताच्या दाढीचा एक केस कळून पडायचा. अशा रीतीनं त्याचे दाढीचे सगळे केस कळून पडले की त्याला मुक्ती मिळणार होती. म्हणून तो जो दिसेल त्याला मदत करत सुटायचा. कुणी तळ्यात बुडायला लागला त्याला वाचवायचं, कुणाला खायला आणून द्यायचं, कुणाला गरम कपडे देऊन थंडीत मदत करायची. रोज कमीत कमी 20 तरी केस दाढीचे कमी झाले पाहिजे असा त्याचा नियम होता. एकदा त्या पिंपळाखाली एक वरात थोडा वेळ थांबली. वरातीतल्या पालखीत नवरी मुलगी बसली होती. मागे घोड्यावर नवरा मुलगा बसला होता, बरोबर इतर मंडळी होती. पिंपळाखाली थांबून सगळी माणसं आराम करत होती. दाढीवालं भूत वरती पिंपळावर झोके घेत बसलं होतं. त्याच्या कानावर अचानक शब्द आले. अरे रे बिचारी नवरी, आता सासरी तिचा जाम छळ होणार. काय सांगतोस का? दुसरा म्हणाला, मग तुला माहित नाही का, हे शेठ करोडीमलचं खानदान म्हणजे एक नंबरचं लोभी आहे. नवीन सून आली आहे ना, तिनं माहेरून पैसे आणावे म्हणून तिला चटके देतील, झाडू न मारतील, खूप छळ करतील, पहिल्यानं सांगितलं. दाढीवाल्या भूताला खूप दया आली. त्यानं खाली येऊन पालखीचा पडदा बाजूला करून नवरीला पाहिलं. अतिशय सुंदर होती ती दिसायला. नाही नाही, हिचा छळ होता कामाने. दाढीवाल्या भूतानं मनाशीच ठरवलं. ते हळूच तिच्या पिशवीत जाऊन बसलं. वरात सासरी आली. सासरी आल्यावर सासूने तिचे सगळे दागिने काढून घेतले आणि कपाटात ठेवले. तिची नवी रेशमी साडी घेऊन तिला साधी जाडी भरडी साडी दिली. नंतर तिला धुण्यासाठी ही भांड्याची रास काढून दिली. सून बिचारी रडायलाच लागली. तोच तिच्या कानाशी आवाज आला, रडू नकोस, मी मदत करतोय ना तुला. ती आश्चर्यानं इकडे तिकडे पाहू लागली. कोण बोलतंय? मी भूत आहे, दाढीवाल्या भूतानं उत्तर दिलं. बापरे भूत! सून घाबरली. हा, घाबरू नकोस, मी घाबरवणारं भूत नाहीये, मदत करणारं भूत आहे. आता बघ ही भांडी कशी पटकन घासून टाकतो ते. दाढीवाल्या भूतानं एका क्षणात सगळी भांडी लखलखीत केली. सुनेला खूप आनंद झाला. सासू जी जी कामं सांगायची सून एक दोन क्षणातच ती पूर्ण करून टाकायची. सासूला वाटलं हिला काही चेटूक तर येत नाही ना. तिनं आपल्या मुलीला सांगितलं. मुलगी म्हणाली, मी घेते त्याचा शोध. मुलगी दबक दबक सुनेच्या खोलीत आली. सासूने सुनेला खूप कपडे शिवायला दिले होते, पण सून पलंगावर आरामात झोपली होती आणि शिवणाचं मशीन आपोआप चाललं होतं आणि भराभर कपडे शिवले जात होते. मुलीनं सासूला बोलावलं, सासूनं सासऱ्याला बोलावलं. तिचा नवराही आला. भुताटकी भुताटकी सगळे ओरडले. सासू म्हणाली, हकलून द्या तिला घरातून. सासरा म्हणाला, नको नको, तिला कुठला तरी मंत्र येत असेल. तिला आपण खूप संपत्ती आणायला सांगूया. हा हा, हे ठीक आहे, असं म्हणून सगळेजण आत शिरले. सून दचकून उठून बसली. सासऱ्यानं हंटर उगारला. सुने सुने, तू जादू टोणा करतेस, जा ताबडतोब आमच्यासाठी खूप पैसे आण, नाही त्या हंटरनं या फोडून काढीन तुला. सून रडायला लागली. दाढीवाल्या भूतानं शेठ करोडीमलच्याच तिजोरीतून पैसे आणले आणि अलगद वरून टाकले. बाप रे, एका क्षणात पैसे हजर. तिचा सासरा म्हणजे करोडीमल म्हणाला. त्यानं भरकन ते पैसे उचलले आणि तिजोरीत ठेवायला धावला. पण तिकडे जाता क्षणीच त्याच्या लक्षात आलं की हे पैसे त्याच्याच तिजोरीतून काढलेत. लबाड ढोंगी चोर करोडीमल ओरडत आत आला आणि त्याने सुनेवर हंटर उगारला. पण हंटर वरच्या वर हवेतच खेचला गेला आणि थक्कन शेठ करोडीमलच्या पाठीवर बसला. तो ओळ ओळ करून किलचाळला. दाढीवाल्या भूतानं त्याला खूप पिदडलं. बायको मध्ये पडली, तिलाही हंटरचा चोप मिळाला, मुलगी जावई सगळ्यांनाच प्रसाद मिळाला, सगळे विवळत पडले. तो आवाज ऐकून गावकरी गोळा झाले. बरं झालं, चांगली अद्दल घडली. एक जण म्हणाला, या दुष्ट माणसाला कुणीतरी मारायलाच हवं होतं. दुसरा म्हणाला, गरिबांना फसवतोस काय, त्यांच्या जमिनी बळकावतो. सगळेच बडबडायला लागले. दाढीवाल्या भूतानं तिजोरीतून सगळ्यांचे कर्जाचे जमिनीचे कागद आणले आणि जमलेल्या लोकांमध्ये भिरकावून दिले. प्रत्येकाने आपापला कागद फाडून टाकला. सगळ्यांनी सुनेला खूप धन्यवाद दिले. दाढीवाल्या भूताची सगळी दाढीच गळून पडली. त्यानं खूप लोकांना एकाच वेळी मदत केली होती, म्हणून त्याला मुक्ती मिळाली.